नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे 5 दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक सभा, बैठका, रोड शो, पदयात्रा आदींच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. शहरातल्या डॉ फ्रेझर बॉय हायस्कूल मैदानात संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास ही सभा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भगूर आणि नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यात शिरपूर इथं प्रचारसभा घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा इथं जाहीर सभा घेणार आहेत. नंदुरबारमध्ये आजपासून 85 वर्षांवरील तसंच दिव्यांग नागरिकांच्या गृहमतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यासाठी 269 दिव्यांग आणि 85 वर्षांवरील 1154 नागरिकांनी नोंदणी केली आहे. मतदार यादीत 50% महिला असल्यामुळे महिलांनी मतदानामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातल्या उच्चशिक्षित महिलांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. उद्योग तसंच वैद्यकीय क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला प्रमुख फरार आरोपी नीरव मोदी यांचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळला आहे. जामीन दिल्यास आरोपी न्यायाच्या कचाट्यातून सुटून पुन्हा पळून जाण्याचा मोठा धोका असल्याचं न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं. गेल्या 5 वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदीनं नव्यानं जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मुंबई सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ आयुक्तालयानं 3 ते 6 मे दरम्यान 12 वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचं सुमारे 6 किलोहून जास्त वजनाचं सोनं जप्त केलं. मेणातील सोन्याची धूळ, कच्चे दागिने, रेडियम प्लेटेड बांगड्या आणि सोन्याचे बार अशा विविध स्वरुपात हे सोनं लपवून ठेवलेलं आढळून आलं. या प्रकरणी 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात काल 4 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे जाणारी प्रवासी कार दुसरे बीड गावाजवळ उलटल्यानं झालेल्या अपघातात 2 जण मृत्युमुखी पडले तर 4 जण जखमी झाले. मेहकर जालना रस्त्यावर किनगावराजाजवळ ट्रक आणि टिप्परची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीररित्या जखमी झाला. अन्य एका अपघातात मलकापूर तालुक्यात दाताळाजवळ एक कार भिंतीवर आदळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. तर चिखली जालना रस्त्यावर मालवाहक गाडीनं एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई खुल्या पिकलबॉल स्पर्धेत भारतानं काल 3 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली. सचिन पाहवा आणि प्रियंका छाबरा यांनी मिश्र दुहेरीच्या 35 वर्षांवरील श्रेणीच्या अंतिम फेरीत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. महिला दुहेरीच्या खुल्या गटात ईशा लखानी आणि पेई चुआन काओ या जोडीनं देखील सुवर्ण पदक जिंकलं. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गोंदिया जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान विदर्भात काल गोंदियासह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ तसंच भंडारा जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. येत्या 5 दिवसात मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असून नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.